शिव की आराधना एवं भक्ति पूर्वक देवर्षि नारद मुनि ने श्री गोपाल सहस्र नाम की रचना की है, जिसे शिव पार्वती संवाद के रूप में प्रस्तुत किया गया है। श्री कृष्ण जी के मनोहर स्वरूप का वर्णन करने के पश्चात गोपाल के 1000 नामों के द्वारा उनकी स्तुति की गई है। ये गोपाल सहस्र नाम शिव आराधकों तथा श्री कृष्ण आराधकों के लिए समान रूप से पूजनीय है। इसके पठन पाठन एवं श्रवण मात्र से सहस्रों बाधाओं का अंत होता है।
ओम नमः पार्वते पते हर हर महादेव महाकाल महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। वंदे देव उमापतिं सुरगुरौ वंदे जगत्कारणं वंदे पन्नकभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवन्धिनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदम् वंदे शिवं शंकरं। ओम अस्य श्री गोपाल सहस्र नाम स्तोत्र मंत्रस्य श्री नारद ऋषि अनुष्टुप छंदः श्री गोपालो देवता कामो बीजं माया शक्ति चंद्रकिदकं श्री कृष्ण चंद्र भक्ति रूप फल प्राप्तये श्री गोपाल सहस्र नाम पाठे विनियोगः। ओम काम मंगुष्ठाभ्यां नमः। ओम क्लीं तर्जनीभ्यां नमः। ओम क्लूं मध्यमाभ्यां नमः। ओम क्लै अनामिकाभ्यां नमः। ओम क्लौ कनिष्ठिकाभ्यां नमः। ओम क्लाः करतलकरपृष्ठाभ्यां नमः। ओम क्लां हृदयाय नमः। ओम क्लीं शिरसे स्वाहा। ओम क्लूं शिखायै वषट। ओम क्लै कवचाय हुम। ओम क्लौं नेत्रत्रयाय वौषट। ओम क्लाः अस्त्राय फट। अथ ध्यानम् कस्तूरे तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमुक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावले गोपास्त्रे परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः फुल्लेन्दीवरकान्तबिन्दुवदनं वरहावसं सम्प्रियां श्रीवत्साङ्गमुदारकोऽस्तु भदरं पीताम्बरं सुन्दरं गोपीनारयणोत्पलार्चिततनुं गोगोपसन्धावृतं गोविन्दं कलवेणुवादनपरम् दिव्याङ्गभूषं भजे। ॐ क्लीं देवः काममीज शिरोमणे श्रीगोपालो महीपाल सर्ववेदाङ्गपारकः धरणीपालको धन्य पुण्डरीकसनातनः गोपतेर्भूपतेशास्ता प्रहर्ता विश्वतो मुखः आदिकर्ता महाकर्ता महाकालो प्रतापवान् जगज्जीवो जगद्धाता जगद्भर्ता जगद्स्वतः मर्त्यो भेमुः भर्ता हर्ता वाराहमूर्तिमान् नारायणो ऋषिकेशो गोविन्दो गरुडध्वजः गोकुलेन्द्रो महाचन्द्र सर्वरे प्रियकारकः कमलामुखलोलाक्ष पुण्डरीकभावः दुर्वासा कपिलो भौम सिन्धुसागर सङ्गमः गोविन्दो गोपतिर्गोत्र कालिन्द्रे प्रेमपूर्वकः गोपस्वामी गोकुलेन्द्रो गोवर्धन वरप्रदः नन्दादि गोकुलदाता दाता दारिद्र्यभञ्जनः सर्वमङ्गलदाता च सर्वकामप्रदायकः आदिकर्ता महीभर्ता सर्वसागर सिन्धुजः गजगामी गजोद्धारी कामी कामकलानिधेः कलङ्करहितश्चन्द्रो बिम्बासो बिम्बसत्तमः मालाकार कृपाकार कोकिलाश्वरभूषणः रामो नीलाम्बरो देवो हले दुर्मदमर्दनः सहस्राक्षपुरेभेता महामारी विनाशनः शिव शिव तमोभेता बलाराते प्रपूजकः कुमारी वरदायी च वरिण्यो मीनकेतनः नरो नारायणो धीरो राधापति दुर्धारतिः श्रीपते श्रीनिधे श्रीमानुमापते प्रतिराजः वृन्दापते कुलग्रामी धामी ब्रह्म सनातनः रेवतीरमनो रामश्चन्दश्चर्गलोचनः रामायणम् शरीरोऽयम् रामी राम श्रियपतिः सर्वनः सर्वणि सर्वा सर्वत्र शुभदायकः राधा राधायितो राधा राधाचित्तप्रमोदकः राधारतिसुखोपेतो राधामोहनतत्परः राधावशीकरो राधारधयाम्भोजशरपदः राधालिङ्गनसम्मोहो राधानर्दनकौतुकः राजा सञ्जातसम्प्रीतो राधाकामफलप्रदः नन्दापते कोशनिधे कोकशोकविनाशकः चन्द्रापते चन्द्रपतिश्चण्डको दण्डभञ्जनः रामो दाशरथि रामो भृगुवंशसमुद्भवः आत्मा रामज्ञतक्रोधो मोहो मोहाञ्जभञ्जनः वृषभानुर्भवो भाव काश्यपि करुणानिधे कोलाहलो हलिहाली हेलिहलधरप्रियः राधामुखान्तमार्तण्डो भास्करो रविजो विधुः विधिर्विधावरुणो वारुणो वारुणो प्रियः रोहिणी हृदयानन्दो वासुदेवात्मजो बलिः नीलाम्बरो रोहिणीयो जलासन्धवधोमलः नागो नवाम्भो विरदो वीरः वरदो बलिः गोपतो विजये भूताविपेष्ट सनातनः परशुरामो वचग्राही वरग्राही शगालः दमघोषोपदेष्टा च रथग्राही सुदर्शनः वीरपत्नीयशस्त्राता जराव्याधिविधायकः द्वारकावासतद्वज्ञो हुताशनवरप्रदः यमुनावेगसंवारे नीलाम्बरधरप्रभोः विभोशरासनो धन्वे गणेशो गणनायकः लक्ष्मणो लक्ष्मणो लक्षो रक्षो वंशविनाशनः वामनो वामनी भूतो वामनो वामनारुहः यशोदानन्दनाकर्ता यमलार्जुनमुक्तिदः उलोखने महावाणी दामबद्धा वैश्वमे भक्तानुकारि भगवान् केशवोचलधारकः कोशः मधुहा वोहे वशासुरविधायकः अधासुरविनाशे च पूतनामोक्षदायकः कुब्जा विनोदि भगवान् कंसमृत्यो महामते अश्वमेघो वाजपेयो गोमेघो नरमेघवान् कन्दर्पकोटिलावण्यम् चन्द्रकोटि सुशीतलाः रविकोटि प्रतिकाशो वायुकोटि महाबलाः ब्रह्मा ब्रह्माण्डकर्ता च कमलावांशितप्रियः कमलो कमलालक्षो कमलामुखलोलुपः कमलावृतधारी च कमलाभसुरन्दरः सौभाग्यादिकचितोऽयम् महामायी महोत्कटः तारकारी सुरात्राता मारी चक्षोपकारकः विश्वामित्रप्रियो दान्तो रामो राजीवलोचनः लङ्काभिकुलन्ते विभीषणवरप्रदः सीतानन्दकरो रामो वीरो वारिधवन्दनः खर्दोषरसंहारी साकेतपुरवासनः चन्द्रावलीपति कोल केशी कंसवदोमरः माधवो मधुहा माध्वे माध्विको माधवो मधुः मञ्जाटविगः मानो धेनुकारी धरात्मजः वंशेवट विहारी च गोवर्धनवनाश्रयः तथा तालवनो देशे भाण्डेरवनशङ्कः कृणावर्तकथाकारी वृषभानः सुतापतिः राधाप्राणसमो राधा वदनामृतः गोपीरञ्जनदैवज्ञो लीलाकमलपूजितः लीलाकमलसङ्गोः गोपिकापिरञ्जनः रञ्जको रञ्जनो रङ्गो रङ्गीरङ्गमहीरुहः कामः कामानि भक्तोऽयम् पुराणपुरुषा कविः नारदो देवलो भीमो बालो बालाम्बुजः अम्बुजो ब्रह्मसाक्षी च योगिनरो मुनिः ऋषभपर्वतो ग्रामो नदी पवनवल्लभः पद्मनाभसुरो ज्येष्ठो ब्रह्मरुद्रो विभूषितः गणानां प्राणकर्ता च गणेशो ग्रहिणो ग्रही गणाश्रयो गणाध्यक्ष द्रोणीकृतजगत्रयः यादवेन्द्रो द्वारकेन्द्रो मधुरावल्लभोधुरि भ्रमः कुन्तले कुन्ते सुतरक्षे महामते यमुना वरदाता च कश्यपश्च वरप्रदः शङ्खचूडवधोधामो गोपीलक्षणतन्तरः पाञ्चजन्यकरो रामो त्रिनामी वचनो जयः फाल्गुनम् फाल्गुनम् सखो विराडो वदकारकः रुक्मणी प्राणनाथम् च सत्यभावा प्रियङ्करः कल्पवृक्षो महावृक्षो दानवृक्षो महाफलः अङ्कुशो भ्रोसरो भावो भ्रामको भ्रामको हरिः सरलशाश्वतो मेरो यदुवंशी शिवात्मकः प्रद्युम्नोपादकर्ता च प्रहर्ता दैत्यः प्रभो महाधरो महावीरो वनमाला विभूषणः तुलसीतामशोभाण्यो जालन्धरविनाशनः सुरसूर्यो मृतान्तश्च भास्करो विश्वपूजितः रविस्तमोहावन्यश्च वाडवो वडवानदः दैत्यदर्पविनाशी च गरुडो गरुडाजयः गोपीनाथो महीनाथो वृन्दानाथो वरोधकः प्रपञ्चे पञ्चरूपश्च लता गुल्मश्च गोपतिः गङ्गा च यमुनारूपा गोदावेत्रवती तथा कावेरी नर्मदा तापी गण्डकी सरयोस्तः राजहस्तामसा सत्त्वे सर्वाङ्गे सर्वलोचनः सुधामयो मृतमयो योगिनी वल्लभाशिवः बुद्धो बुद्धिमताङ्गेष्टो विष्णुसुष्णौ सचीपतिः वंशी वंशधरो लोको विलोको मोहनाशनः रवरायो नवो रावो बालो बालवदाकः शिवरुद्रो नरो नीदो नाङ्गनी नाङ्गलाश्रयः पारदः पावनो हंसो हंसारूढो जगत्पतिः मोहनी मोहनो मायी महामायो महामखी वृषो वृषा कविकालकाली दमनकारकः उद्याभाग्यप्रदो वीरो रजकक्षयकारकः कोमलो वारुणो राजा जलजो जलधारकः हारकः सर्वपावग्ने परमेष्ठे पितामहः खण्गधारी सभागारी राधारमणसुन्दरः द्वादशारण्यसम्भोगी शेषनाम फलालयः कामश्याम मुखं श्रेद श्रीमते श्रीनिधिकृत हरिहरो नरो नारो नरोत्तम सुप्रियः गोपालचितहर्ता च कर्ता संसारकारकः आदिदेवो महादेवो गौरी गुरुर्नाशयः साधुर्मातु विदुर्धाता भ्राता क्रूरपरायणः लोलम्बे च हयग्रीवो वनारानिर्वनाश्रयः वनं मणि वनाध्यक्षो महावैद्यो महामुनिः समन्तमरेप्राज्ञो विघ्नो विघ्नविघातकः गोवर्धनो वर्धनीयो वर्धनी वर्धनप्रियः वर्धन्यो वर्धनो वर्धे वर्धिष्ठो सुमुखप्रियः वर्धितो वृद्धको वृन्दो वृन्दान जनप्रियः गोपादरमणि भर्ता साम्बकुष्ठ विनाशनः रुक्मिणी हरणं प्रेमे प्रेमि चन्द्रावलिपति श्रीकर्ता विश्वभर्ता च नरो नारायणो बलि गणो गणपतिश्चैव दत्तात्रयो महामुनिः व्यासो नारायणो दिव्यो भव्यो भावकधारकः स्वश्रेयं शुभं भद्रं भाविकं भाविकं शुभं शुभात्मकं शुभस्ताता प्रशास्ता मेघनादः ब्रह्मण्डो देवदीनानामुद्धारकरणक्षमः कृष्णः कमलपत्राक्ष कृष्णः कमललोचनः कृष्णः कामि सदा कृष्णः समस्तप्रियकारकः नन्दो नन्दे महानन्दे मादिमादनकाकिलिः मिले हिले गिले गोले गोलो गोलालयो गुलिः गोगुले मारकीशाखा वरपदकृतिः यचः कालकर्ता च यशोदा यश एव च अच्युतः केशवो विष्णुर्हरे सत्यो जनार्दनः हंसो नारायणो नीलो नीलो भक्तिपरायणः जानकी वल्लभो रामो विरामो विघ्ननाशनः सहस्राशूर्महावानुर्मीरबाहोर्महोदरिः समुद्रो वीरगोपारः पारावारः सरत्पतिः गोकुलानन्दकारी च प्रतिज्ञा परिपालकः सदा रामो महारामो महारामो धनुर्धरः पर्वतः पर्वताकारो गयो गयो विजर्प्यः कमलाशतकरो रामो रामायणं प्रवर्तकः यौ दिवो दिवसो दिव्यो भव्यो भावभयावहः पार्वती भाग्यसहितो भ्राता लक्ष्मी विलासवान् विलासे साहसे सर्वे गर्वे गर्वितलोचनः मुरारी लोकधर्मज्ञो जीवनो जीवनान्तकः यमो यमादियमनो यामि याम विधायकः पांशुले पांशुले पांशु पाण्डुरर्जुनवल्लभः ललिता चन्द्रिका माला मालिमालाम्बुजाक्षयः अम्बुजाक्षो महायक्षो दक्षिणामणिप्रभुः मणिर्दिनिमणिश्चैव केदारो वदनाश्रयः वदने वन सम्प्रीतो व्यास सत्यो मते सुतः अमरारि हन्ता च सुधा सिन्धो विदुर्दयः चन्द्रो रवेश शिवशोले चक्रिणैव गदाधरः श्रीकर्ता श्रीपति श्रीदास श्रीदेवो देवकी सुतः श्रीपति पुण्डरीकाक्षो पद्मनाभो जगत्पतिः वासुदेव प्रमेयात्मा केशवो गरुड़ध्वजः नारायण परंधाम देवदेवो महेश्वरः चक्रपाणी कलापूर्ण वेदवेद्यो दयानिधे भगवान सर्वभूतेषु गोपाल सर्वपालकः अनंतो निर्गुणो अनंतो निर्विकल्पो निरंजनः निराधारो निराकारो निराभासो निराश्रयः पुरुषं प्रणवातीतं मुकुन्दं परमेश्वरः शरावणि सर्वभौमो वैकुण्ठो भक्तवत्सलः विष्णुर्दामोदरं कृष्णो माधवो मधुरापतिः देवके गर्भसम्भूतो यशोदावत्सलो हरिः शिवः शङ्कर्षणो शम्भोर्भूतनाथो दिवस्पतिः अव्ययं सर्वधर्मज्ञो निर्मलो निरुपद्रवः निर्वाणनायको नित्यो नीलजीवोऽसन्निभः कदाक्षयश्च सर्वज्ञं कमलारूपतत्परः ऋषिकेशो पिलावासो वसुदेव प्रियात्मजः नन्दगोपकुमारायो नवनीताशनप्रभुः पुराणपुरुषश्रेष्ठ शस्तपाणि सुविक्रमः अनिरुद्धं च निर्दोषाङ्गपाणि चतुर्भुजः गजाधर सुराधिघ्नो गोविन्दो नन्दकायुधः नन्दावनचरशौरिर्वेणुवाद्य विशारदः प्रणावृतान्तको भेमो साहसो बहुविक्रमः चकटासुरसंहारी बकासुरविनाशनः धेनुकासुर संवारे पूतनारी नृकेशरी पितामहो गुरु साक्षात् प्रत्यगात्मा सदाशिवः अप्रमेयो प्रभो प्राज्ञो प्रत्यक्षः स्वप्रवर्धनः धान्यो मान्यो मान्यो भवो भावो धीरः शान्तो जगद्गुरुः अन्तर्यामीश्वरो दिव्यो देवज्ञो देवता गुरुः क्षेराब्धे शयनो धाता लक्ष्मीवा लक्ष्मणाग्रजः धात्रे पतिरमेयात्मा चन्द्रशेखरपूजितः लोकचाक्षी जगच्चक्षु पुण्यचारित्रकीर्तनः कोटिमन्मथसौन्दर्यो जगन्मोहनविग्रहः मन्दस्मितामो गोपो गोपिका परिवेष्टितः पुल्लारविन्दनयनश्चानुराध्रनिषूदनः इन्देवरदश्रामो बर्हि वर्हावशंसः मुरलेनिदादो दिव्यमाल्याम्बराशयः सुखपोदयुगशुभ्रयुगदसुददाटकः कम्बोग्रीव विशालाक्षो लक्ष्मीवान् शुभलक्षणः पीनवक्षा चतुर्बाहो चतुर्मूर्ति त्रिविक्रमः कलङ्करहितशुद्धो दुष्टशत्रुनिबर्हणः किरीटकुण्डलकटकाङ्गतमण्डितः मुद्रिकाभरणोपेतः कटिसूत्रं विराजितः मञ्जिराञ्जितपदा सर्वाभूषितः विन्यस्तपादयोगो दिव्यमङ्गलविग्रहः गोपिकानयनानन्दपूर्णचन्द्रविभाननः समस्तजगदानन्द सुन्दरो लोकनन्दनः यमुनातीरसञ्चारी राधा मन्मथवैभवः गोपनारी प्रियोदान्तो गोपीवस्त्रापहारकः शृङ्गारमूर्ते श्रीधामाकारको मूलकारणम् संशिलोपायः क्रूरा सर्वभञ्जनः नरकासुरहारित पुरारी वैरिवर्धनः आदित्येयो प्रियो दैत्यो भीकरश्चेन्दुशेखरः निरासङ्गकुलध्वंसी कंसाराते सुविक्रमः पुण्यश्लोक कीर्तनीयो यादवेन्द्रो जगन्मुतः रुक्मिणी रमण सत्यो भामाजाम्बवतिप्रियः मित्रवृन्दानाङ्गितः सुधाकरकुले जातो नन्दप्रियविक्रमः सर्वसौभाग्यसम्पन्नो द्वारकायामुपस्थितः भद्रासूर्यसुतानाथो लीलामानुषविग्रहः सहस्रषोडशत्रिशो भोगमोक्षैकदायकः वेदान्तवेद्यसंवेद्यो वैद्यो ब्रह्माण्डनायकः गोवर्धनधरो नान सर्वजीवदयापरः मूर्तिमान् सर्वभूतात्मा आर्तत्राणपरायणः सर्वज्ञं सर्वसर्व सर्वशास्त्रविशारदः षड्गुणश्चर्यसम्पन्न पूर्णकामो धुरन्धरः महानुभावकैवल्यो दायको लोकनायकः आदिमध्यान्तरहितः शुद्धशास्त्रविग्रहः असमानसमस्तात्मा शरणागतवत्सलः उत्पत्तिस्थितिसंहार कारणं सर्वकारणम् गम्भीरं सर्वभावज्ञं सच्चिदानन्दविग्रहः विश्वक्षेण सत्यसङ्गः सत्यवान् सत्यविक्रमः सत्यव्रतः सत्यसङ्गः सर्वधर्मपरायणः आपन्नाशी प्रशमनो द्रौपदी मानरक्षकः गन्धर्वजगनो प्राज्ञो जगन्नाथवैभवः भक्तिवशगुणातीतः सर्वेश्वरप्रदायकः जम्भो सुरत्वेषे बाणबाहो विखण्डनः विश्वभक्ते प्रदो दिव्य कौरवान् महिनाशनः ಓಂತೆಯ ಪ್ರಿಯ ಬಂಧುಶ್ಚ ಪಾರ್ಥಸಂದನಸಾರಥೆ ನಾರಸಿಂಹೋ ಮಹಾವೀರ ಸ್ತಂಭಜಾತೋ ಮಹಾಬಲಃ ಪ್ರಹ್ಲಾದವರಂ ಸತ್ಯೋ ದೇವಪೂಜ್ಯೋ ಭಯಂಕರಃ ಉಪೇಂದ್ರ ಇಂದ್ರವರಜೋ ವಾಮನೋ ಮಧಿಮಂಗಲಃ ಕಲೇಂದ್ರವರದಸ್ವಾಮಿ ಸರ್ವದೇವ ನಮಸ್ಕೃತಃ ಶೇಷಪರ್ಯಂಕಶಯನಮೈನತೇಯಥೋಜಯಿ ಅವ್ಯಾಹತಬಲೈಶ್ವರ್ಯ ಸಂಪನ್ನ ಪೂರ್ಣಮಾನಸಃ ಯೋಗೇಶ್ವರಸ್ರಕ್ಷಾಕ್ಷಿ ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞೋ ಜ್ಞಾನದಾಯಕಃ ಯೋಗಿನೇತಂಗಜಾವಾಸೋ ಯೋಗಮಾಯಾ ಸಮನ್ವಿತಃ ನಾದವೇಂದೋ ಕಲಾತೀತ ಚತುರ್ವರ್ಗ ಫಲಪ್ರದಃ ಸುಭಂನ ಮಾರ್ಗ ಸಂವಾರೇ ದೇಹಸ್ಯಾಂತರ ಸಂಸ್ಥಿತಃ ದೇಹೇಂದ್ರಿಯ ಮನ ಪ್ರಾಣ ಚಾಚುಚೇತ ಸಾಧಕಃ ಸೂಕ್ಷ್ಮ ಸರ್ವಗತೋ ದೇಹಿ ಜ್ಞಾನದರ್ಪಣ ಗೋಚರಃ ತತ್ವತ್ರಯಾತ್ಮಗೋ ವ್ಯಕ್ತ ಕುಂಡಲೀ ಸಮುಪಾಶಿತಃ ಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಸರ್ವಧರ್ಮಜ್ಞೋ ಶಾಂತೋ ದಾಂತೋ ಗದಕಲಃ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸದಾನಂದ ವಿಶ್ವಮೂರ್ತಿ ಮಹಾಪ್ರಭೋ ಸಹಸ್ರಶೀರಿಕಾಪುರುಗ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಃ ಸಹಸ್ರಪಾದ ಸಮಸ್ತ ಭುವನಾಧಾರ ಸಮಸ್ತ ಪ್ರಾಣರಕ್ಷಕಃ ಸಮಸ್ತಂ ಸರ್ವಭಾವಜ್ಞೋ ಗೋಪಿಕಾ ಪ್ರಾಣವಲ್ಲಭಃ ನಿತ್ಯೋತ್ಸವೋ ನಿತ್ಯಸೌಖ್ಯೋ ನಿತ್ಯಶ್ರೀ ನಿತ್ಯಮಂಗಲಃ ವಿಹಾರ್ಚಿತೋ ಜಗನ್ನಾಥೋ ಶ್ರೀವೈಕುಂಠಪುರಾದಿತಃ ಪೂರ್ಣಾನಂದ ಘನೀಭೂತೋ ಗೋಪವೇಶ ಧರೋಹರಿಃ ಕಲಾಪಕುಸುಮಂ ಶ್ಯಾಮ ಕೋಮಲ ಶಾಂತವಿಗ್ರಹ ಗೋಪಾಂಗನಾ ವ್ರತೋ ನಂದೋ ವೃಂದಾವನ ಸಮಾಶಯಃ ವೇಣುವಾದನ ಸಂಶ್ಲೇಷೋ ದೇವಾನಾ ಹಿತಕಾರಕಃ ಬಾಲಕ್ರೀಡಾ ಸಮಾಸಕ್ತೋ ನವನೀಸ ಸತಸ್ಕರಃ ಗೋಪಾಲ ಕಾಮನಿ ಜಾರ 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 ಶಿಖಾಮನೆ ಪರಜ್ಯೋತಿ ಪರಾಕಾಶ ಪರಾವಾಸ ಪರಿಸ್ಫುಟ ಅಷ್ಟಾದಶಾಕ್ಷರೋ ಮಂತ್ರೋ ವ್ಯಾಪಕೋ ಲೋಕ ಪಾವನ ಸಪ್ತಕೋಟಿ ಮಹಾಮಂತ್ರ ಶೇಖರೋ ದೇವಶೇಖರ ವಿಜ್ಞಾನ ಜ್ಞಾನ ಸಂಧಾನೋ ತೇಜೋ ರಾಜ ಜಗತ್ಪತಿ ಭಕ್ತಲೋಕ ಪ್ರಸನ್ನಾತ್ಮ ಭಕ್ತ ಮಂದಾರ ವಿಗ್ರಹ ಭಕ್ತ ದಾರಿದ್ರ ಗಮನೋ ಭಕ್ತಾನಾಂ ವಿಲಾಯಕ ಭಕ್ತಾಧೀನ ಮನಾ ಪೂಜ್ಯೋ ಭಕ್ತಲೋಕ ಶಂಕರ ಭಕ್ತಾಭೀಷ್ಟ ಪ್ರದರ್ಶನ ಭಕ್ತ ಗೌರಿ ಗಂಗನ ಅಪಾರ ಕರುಣಾ ಸಿಂಧೂರ್ ಭಗವಾನ್ ಭಕ್ತ ತತ್ಪರ
ಶ್ರೀ ರಾಧಿಕಾ ನಾಮ ಸಹಸ್ರನಾಮ ಕೀರ್ತನಾಂ
ಸ್ಮರಣಾತ್ಮ ಪರಾಶೀನಾಂ ಖಂಡನಂ ಮೃತ್ಯುನಾಶನಂ ವೈಷ್ಣವಾನಾಂ ಪ್ರಿಯಕರಂ ಮಹಾರೋಗ ನಿವಾರಣಂ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯಾಸುರಾಪಾನಂ ಪರಸ್ತ್ರೀ ಗಮನಂ ತಥಾ ಪರದ್ರವ್ಯಾಪಹರಣಂ ಪರದ್ವೇಷಂ ಸಮನ್ವಿತಂ ಮಾನಸಂ ವಾಚಿಕಂ ಕಾಯಂ ಯತ್ ಪಾಪಂ ಪಾಪಸಂಭವಂ ಸಹಸ್ರನಾಂ ಪಠನಾಃ ಸರ್ವೋ ನಶ್ಯಂತಿ ತತ್ಕ್ಷಣಾತ್ ಮಹಾದಾರಿದ್ರಯುಕ್ತೋ ಯೋ ವೈಷ್ಣವೋ ವಿಷ್ಣು ಭಕ್ತಿಮಾನ್ ಕಾರ್ತಿಕ್ಯಾಸಂ ಪಠೇದಾತ್ರೌ ಸತಮಷ್ಟಂತರಂ ಪ್ರಭಾತ್ ಗೀತಾಂಬರಧರೋ ಧೀಮಾನ್ ಸುಗಂಧಿ ಪುಷ್ಪಚಂದನೈಃ ಪುಷ್ಪಕಂ ಪೂಜಯಿತ್ವಾ ತೂ ನೈವೇದ್ಯಾದಿಭಿರೇವ ಚ ರಾಧಾಧಾನಾನ್ವಿತೋ ಧೀರೋ ವನಮಾಲಾ ವಿಭೂಷಿತಃ ಶತಮಷ್ಟಂತರಂ ದೇವೀ ಪಠೇ ನಾಮ ಸಹಸ್ರಕಂ ಚೈತ್ರ ಶುಕ್ಲೇ ಚ ಕೃಷ್ಣೇ ಚ ಪುಹು ಸಂಕ್ರಾಂತಿ ವಾಸರೆ ಪಠಿತವ್ಯಂ ಪ್ರಯತ್ನೇನ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಮೋಹಯೇತ್ ತುಳಸೀಮಾಲಯ ಯುಕ್ತೋ ವೈಷ್ಣವೋ ಭಕ್ತಿ ತತ್ಪರಃ ರವಿವಾರೆ ಚ ಶುಕ್ರೇ ಚ ದ್ವಾದಶ ಶ್ರಾದ್ಧ ವಾಸರೆ ಬ್ರಾಹ್ಮಣಂ ಪೂಜಯಿತ್ವಾ ತೋ ಭೋಜಯಿತ್ವಾ ವಿಧಾನತಃ ಪಠೇ ನಾಮೋ ಸಹಸ್ರಂಚ ತಸಾ ಸಿದ್ಧಿ ಪ್ರಜಾಯತೆ ಮಹಾನಿಶಾಯಾಂ ಸತತಂ ವೈಷ್ಣವೋ ಯಪ್ಪಟೆ ಸದಾ ದೇಶಾಂತರ್ಗತಾ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸಮಾಯಾತಿ ನ ಸಂಶಯ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಚ ಮಹಾದೇವಿ ಸುಂದರಿ ಕಾಮಮೋಹಿತಃ ಮುಗ್ಧಾ ಸ್ವಯಂ ಸಮಾಯಾಂತಿ ವೈಷ್ಣವಂ ಚ ಭಜಂತಿ ತಾಃ ರೋಗೀ ರೋಗಾಕ್ರಮುಚ್ಚೇತ ಬದ್ಧೋ ಮುಚ್ಚೇತ ಬಂಧನಾತ್ ಗುರ್ವಿಣಿ ಜನಯೇ ಪುತ್ರಂ ಕನ್ಯಾ ವಿದಂತಿ ಸತ್ಪತಿ ರಾಜಾನೋ ವಶಯಾಯಾಂತಿ ಪುನಃ ಕ್ಷುದ್ರ ಮಾನವಃ ಸಹಸ್ರನಾಂ ಶ್ರವಣಾತ್ ಪಠನಾತ್ ಪೂಜನಾತ್ ಪ್ರಿಯಧಾರಣಾತ್ ಸರ್ವಮಾಪ್ನೋತಿ ವೈಷ್ಣವೋ ನಾತ್ರ ಸಂಶಯಃ ವಂಶೀವಟೆ ಚಾನ್ಯವಟೆ ತದಾ ವಿಪ್ಪದಕೇಥ ಕದಂಬ ಪಾದಮಗದೇ ಗೋಪಾಲಮೂರ್ತಿ ಸನ್ನಿಧೌ ಯ ಪಡೇ ವೈಷ್ಣವೋ ನಿತ್ಯಂ ಸಯಾತಿ ಹರಿಮಂದರಂ ಕೃಷ್ಣೋಕ್ತಂ ರಾಧಿಕಾಯೈ ಮಹಿ ಪ್ರೋಕ್ತಂ ಪುರಾ ಶಿವೇ ನಾರದಾಯ ಮಯಾ ಪ್ರೋಕ್ತಂ ನಾರದೇನ ಪ್ರಕಾಶಿತಂ ಮಯಾ ತ್ವಯಿ ಪರಾರೋಹೇ ಪ್ರೋಕ್ತಮೇತತ್ ಸುಲಭಂ ಗೋಪಿನೀಯಂ ಪ್ರಯತ್ನೇನ ಪ್ರಕಾಶಂ ಚ ಕಥಂ ಜನಂ ಚಟಾಯ ಪಾಪಿನಂ ಚೈವ ಲಂಪಟಾಯ ವಿಶೇಷತಃ
ನದಾತವ್ಯಂ 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 ಕದಾಚನ ಏಯಂ ಶಿಷ್ಯಾಯ ಶಾಂತಾಯ ವಿಷ್ಣು ಭಕ್ತಿರತಾಯ ಚ ಗೋದಾನ ಬ್ರಹ್ಮಯಜ್ಞಾದೇವಾಜಪೇಯಶರಶ್ಚ ಚ ಅಶ್ವಮೇಧ ಸಹಸ್ರಂ ಚ ಫಲಂ ಪಾಠೇ ಭವದ್ರುವಂ ಮೋಹನಂ ಸ್ತವನಂ ಚೈವ ಮಾರಣೋಶ್ಚಾಕಲಾದಿಕಂ ಯದ್ವಿಚ್ವಾಚ ನಿಮಿತ್ತೇನ ತತ್ತಾಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ ವೈಷ್ಣವಃ ಏಕಾದಶ್ಯಾನರಸ್ತಾತ್ವಾ ಸುಗಂಧೇ ದ್ರವ್ಯತೈಲಕೈ ಆಹಾರಂ ಬ್ರಾಹ್ಮಣಂ ದತ್ತ್ವಾ ದಕ್ಷಿಣಾಂ ಸ್ವರ್ಣಭೂಷಣಂ ತದಾರಂಭಕರ್ತಾ ಚ ಸರ್ವಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ ಮಾನವಃ ಶತಾವೃತ್ತ ಸಹಸ್ರಂ ಚ ಯಪರೇ ವೈಷ್ಣವೋ ಜನಃ
ಶ್ರೀವೃಂದಾವನಚಂದ್ರಸ್ಯ ಪ್ರಸಾದಾ ಸರ್ವಮಾಪ್ನುಯಾತ್ ಯದ್ಗೃಹೇ ಪುಸ್ತಕಂ ದೇವೇ ಪೂಜಿತಂ ಚೈವ ತಿಷ್ಠತಿ ನಮಾರೀನ ದುರ್ವಿಷ್ಟಂ ನೋಪಸರ್ಗ ಭಯಂ ಕ್ವಚಿತ್ ಸರ್ಪಾದಿಭೂತಯಕ್ಷಾಧ್ಯಾ ನಶ್ಯಂತಿ ನಾಥ ಸಂಶಯಃ ಶ್ರೀಗೋಪಾಲೋ ಮಹಾದೇವೀ ವಸೇತಸ್ಯ ಗೃಹೇ ಸದಾ ಗೃಹೇ ಯತ್ರ ಸಹಸ್ರಂ ಚ ನಾಮ್ನಾ ತಿಷ್ಠತಿ ಪೂಜ್ಯತೆ ಇತಿ ಶ್ರೀ ಸಮ್ಮೋಹನ್ ತಂತ್ರೇ ಪಾರ್ವತೀಶ್ವರ ಸಂವಾದೆ ಶ್ರೀ ಗೋಪಾಲ ಸಹಸ್ರನಾಮ ಸ್ತೋತ್ರ ಸಂಪೂರ್ಣ ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಲೇಶ್ವರಾರ ಪರಮಸ್ತು
ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ನಮಃ ಪಾರ್ವತಿ ಪತೆ ಹರ ಹರ ನಮಃ